आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करीत आहोत मन की बात. या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी संयुक्तपणे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद.
मन की बातच्या या विशेष कार्यक्रमात आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्रीयुत बराक ओबामा आपल्यासोबत आहेत. गेले काही महिने मी तुमच्याबरोबर मन की बात करत आहे, मात्र आज देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक जणांनी प्रश्न विचारलेले आहेत. यातले बहुतांश प्रश्न राजकारणाशी संबंधित आहेत, परराष्ट्र धोरणाशी संबंधित आहेत, आर्थिक धोरणांशी संबंधित आहेत, तर काही प्रश्न मनाला भिडणारे आहेत. आणि मला वाटतं की आज या प्रश्नांना स्पर्श केल्यानं आम्ही देशातल्या कानाकोपऱ्यातल्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचू शकू. आणि म्हणूनच पत्रकार परिषदांमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत किंवा बैठकांमध्ये चर्चेला येणारे विषय आहेत, त्याऐवजी ज्या मनातून निघणाऱ्या गोष्टी आहेत त्या पुन्हा पुन्हा सांगितल्या किंवा गुणगुणल्या तरी एक नवीन ऊर्जा मिळते. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. तुम्हाला माहिती आहे, काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की बराकचा अर्थ काय. तेव्हा मी जरा शोधून पाहिलं की बराकचा अर्थ काय आहे, तर स्वाहिली भाषा जी आफ्रिकी देशात प्रचलित आहे त्यात बराकचा अर्थ आहे ज्याला आशीर्वाद मिळाला आहे तो. मला वाटतं की बराक या नावाबरोबर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना दिलेली ही मोठी भेट आहे. एका गोष्टीचा मला आनंद झाला की आफ्रिकी देशांमध्ये उबंतू आफ्रिकी महान उबंतूच्या प्राचीन विचारांचं अनुकरण करत आले आहेत. हे विचार मानवतेमध्ये एकतेचे विचार आहेत आणि ते म्हणतात आय एम बिकॉज वी आर, मी आहे कारण आपण आहोत. मला वाटतं काळाचं अंतर आहे, सीमांचं अंतर आहे, मात्र तरीही तोच भाव जो भारतात आपण म्हणतो वसुधैव कुटुंबकम, तोच भाव दूर आफ्रिकेच्या जंगलात देखील दिसून येतो. हा केवढा मोठा वारसा आपल्या मानवजातीकडे आहे जो आपल्याला जोडून ठेवतो. जेव्हा आपण महात्मा गांधींबाबत बोलतो तेव्हा मला हेन्री थोरो यांची आठवण येते, ज्यांच्याकडून महात्मा गांधींनी आज्ञाभंगाची शिकवण घेतली. जेव्हा आपण मार्टिन ल्युथर किंग यांचा उल्लेख करतो किंवा ओबामा यांचा उल्लेख करतो तेव्हा त्यांच्या तोंडून देखील महात्मा गांधींचा आदरपूर्वक उल्लेख ऐकायला मिळतो. याच गोष्टी आहेत ज्या जगाला जोडून ठेवतात. आज बराक ओबामा आपल्यासोबत आहेत. मी सर्वप्रथम त्यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावेत आणि नंतर प्रश्नांची उत्तरं द्यावीत. मला जे प्रश्न विचारण्यात आले आहेत त्याची उत्तरं मी देईन आणि बराक यांच्यासाठी जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं ते देतील. मी बराक ओबामा यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावेत.
नमस्कार. सर्वप्रथम मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो या दौऱ्यात माझं आणि माझी पत्नी मिशेलचं मनापासून आदरातिथ्य केल्याबद्दल. तसंच मला भारतीय जनतेला सांगायचं आहे की प्रजासत्ताक दिन समारंभाला पहिला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष या नात्यानं सहभागी होताना मला किती आनंद झाला आहे. मला सांगण्यात आलं आहे की भारतीय पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी संयुक्तपणे रेडिओवरून केलेलं हे पहिलंच भाषण आहे. तर अल्प कालावधीत आपण मोठा इतिहास घडवत आहोत. हा कार्यक्रम ऐकणारे देशभरातील श्रोते हो, तुमच्याशी थेट संवाद साधणं खूपच विस्मयकारक आहे. आत्ताच आम्ही चर्चा करून आलो ज्यात आम्ही शिक्कामोर्तब केलं की भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार आहेत, कारण आपल्यात इतक्या गोष्टी समान आहेत. आपण लोकशाही प्रधान देश आहोत, अर्थव्यवस्थांमध्ये नवीनता आहे, मानवाला सक्षम बनवण्यासाठी समर्पित असे दोन वैविध्यपूर्ण समाज आहोत. भारतीय अमेरिकन नागरिकांनी आपण जोडलेलो आहोत, ज्यांचं स्वतःचं कुटुंब आहे आणि जे भारताची परंपरा पुढे चालवत आहेत. मला पंतप्रधानांना सांगायचं आहे की दोन्ही देशांमधलं नातं अधिक बळकट करण्याच्या तुमच्या वैयक्तिक कटिबद्धतेचं मला कौतुक वाटतं. पंतप्रधान मोदी यांनी देशातील दारिद्र्य दूर करण्यासाठी, लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी, वीज पुरवठा, स्वच्छ ऊर्जा पुरवण्यासाठी, तसंच पायाभूत आणि शैक्षणिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी प्रयत्न करताना जी ऊर्जा दाखवली आहे त्याबद्दल अमेरिकेतली जनता फारच उत्साहित आहे. कारण ज्या प्रकारचे प्रयत्न मी अमेरिकेत करतो तशाच प्रकारचे प्रयत्न पंतप्रधान मोदी इथे करत आहेत. मग ते युवकांना सर्वोत्तम शिक्षण असो, सामान्य माणसाला त्यानं केलेल्या श्रमाचं वेतन असो, किंवा आरोग्याची काळजी असो, प्रश्न समस्या त्याच आहेत. हे सर्व करताना गांधीजींच्या शिकवणीची आठवण येते. ते म्हणायचे की देव सर्वत्र आहे आणि म्हणूनच सेवेच्या माध्यमातून आपण देवाला शोधायचा प्रयत्न करायला हवा आणि हेच आपल्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असायला हवं. या संबंधांप्रती मी वचनबद्ध असल्याचं प्रमुख कारण म्हणजे ही मूल्य आहेत. मला खात्री आहे की या मूल्यांची कास धरून भारत आणि अमेरिका जागतिक मंचावर एकत्र आले तर केवळ आपल्या लोकांना लाभ होणार नाही, तर संपूर्ण जगात समृद्धी शांतता नांदेल आणि भविष्यात ते अधिक सुरक्षित होईल. आज तुमच्याबरोबर सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे.
बराक, पहिला प्रश्न विचारला आहे मुंबईहून रीनल आणि राज यांनी आणि उत्तराखंडमधल्या डेहराडून येथील आलोक भट यांनी. आलोक हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्यांना एक लहान मुलगी आहे. त्यांचा प्रश्न आहे की साऱ्या जगाला माहिती आहे की तुमचं तुमच्या मुलीवर किती प्रेम आहे, तुमच्या मुलींना भारताबाबतचे तुमचे अनुभव तुम्ही कसे सांगाल आणि त्यांच्यासाठी तुम्ही इथे काही खरेदी करणार आहात का?
खरं सांगायचं तर त्यांनाही भारतात यायची खूप इच्छा होती. भारताबद्दल त्यांना उत्सुकता आहे, मात्र दुर्दैवानं दरवेळी जेव्हा मी भारत दौऱ्यावर आलो तेव्हा त्यांची शाळा सुरू होती आणि त्यांना शाळा बुडवायची नव्हती. माझी मोठी मुलगी मलिया हिची परीक्षा नुकतीच पार पडली. भारताच्या संस्कृती आणि इतिहासाबद्दल त्यांना फार आदर आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा तसंच गांधीजींच्या अहिंसावादी तत्वांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव आहे. म्हणूनच मी परत जाईन तेव्हा त्यांना सांगेन की तुमच्या कल्पनेतील भारता इतकाच हा देश भव्य आहे आणि मला खात्री आहे की पुढल्या भारत दौऱ्याच्या वेळी त्या नक्कीच मागे लागतील. कदाचित माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात नाही, पण नंतरही त्यांना इथं यायला नक्कीच आवडेल. हो, आणि मी नक्कीच त्यांच्यासाठी खरेदी करणार आहे. मला स्वतःला दुकानांमध्ये जाता येणार नाही, पण माझं पथक माझ्यासाठी खरेदी करेल आणि यासाठी मी मिशेलचा सल्ला घेईन, कारण तिला मुलींच्या आवडीनिवडी अधिक चांगल्या ठाऊक आहेत.
बराक म्हणाले की ते मुलींना घेऊन येतील. माझं तुम्हाला निमंत्रण आहे बराक, राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात या आणि राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही या. भारत तुमचं आणि तुमच्या मुलींचं स्वागत करायला उत्सुक आहे. महाराष्ट्रातल्या पुण्याहून सानिका दिवाण हिने मला प्रश्न विचारलाय. तिनं विचारलंय की तुम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ असं अभियान सुरू केलंय, यातही तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मदत मागितली आहे का? सानिका, तू चांगला प्रश्न विचारलास. भारतामध्ये लिंग गुणोत्तरामुळे मोठी चिंता सतावत आहे. 1000 मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे आणि याला कारण मुलगा आणि मुलगी यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन जो दोषपूर्ण आहे. राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्याकडे मी मदत मागेन किंवा न मागेन, पण त्यांचं जीवन हेच प्रेरणादायी आहे. ज्याप्रकारे ते आपल्या मुलींचं संगोपन करत आहेत, ज्याप्रकारे आपल्या दोन्ही मुलींचा त्यांना अभिमान वाटतो, ते कौतुकास्पद आहे. आपल्या देशातही अनेक ठिकाणी अनेक जण भेटतात ज्यांना मुलगे नाहीत, फक्त मुलीच आहेत, पण ते मोठ्या अभिमानानं आपल्या मुलींना वाढवतात, त्यांचा सन्मान करतात आणि हीच मोठी प्रेरणा आहे. ही प्रेरणाच आपली मोठी शक्ती आहे असं मी मानतो. तुम्ही प्रश्न विचारलात त्यावर मी म्हणेन की मुलगी वाचवणं, मुलीला शिकवणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे, सांस्कृतिक कर्तव्य आहे आणि मानवी जबाबदारी आहे, ती आपण पार पाडायलाच हवी. बराक, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. अहमदाबाद येथील डॉक्टर कमलेश उपाध्याय यांनी ईमेलद्वारे प्रश्न विचारलाय. तुमची पत्नी स्थूलपणा आणि मधुमेह यासारख्या आरोग्याच्या आधुनिक समस्यांचं निराकरण करण्याच्या दिशेनं व्यापक सामाजिक कार्य करत आहे. भारतात देखील या समस्या वेगानं वाढत आहेत. राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर तुम्ही दोघं भारतात येऊन या समस्यांवर काम करणार का? बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स यांनी भारतामध्ये स्वच्छतेसंबंधी काम सुरू केले, तर तुम्ही मधुमेह आणि स्थूलपणाच्या आजारासाठी काम करणार का, असा त्यांचा प्रश्न आहे.
स्थूलपणासहित अन्य आरोग्यविषयक समस्यांवर व्यापक पद्धतीनं काम करण्यासाठी सरकारी आणि बिगर सरकारी संघटनांबरोबर भागीदारी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या संदर्भात मिशेल करीत असलेल्या कामाचा मला अभिमान वाटतो. आज आपण जगभरात स्थूलपणाशी संबंधित अनेक प्रकार पाहतो. काहींना अगदी लहान वयात हा आजार होतो. याचं मुख्य कारण आहे जंक फूड आणि व्यायामाचा अभाव. एकदा का ते आजाराला बळी पडले की आयुष्यभर तो त्यांना सतावतो. या समस्येवर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करायला आम्हाला आवडेल. हा जागतिक आरोग्याचा प्रश्न आहे आणि त्यावर आपल्याला उपाय शोधायला हवेत. मी आणि पंतप्रधानांनी इबोला, फ्ल्यू, पोलिओ यासारख्या आजारांवर चर्चा केली आणि लवकर या आजारांचं निदान होऊन त्यावर उपचार करून तो पसरणार नाही यासाठी चांगली इशारा प्रणाली विकसित करण्याबाबत चर्चा केली. यासाठी जागतिक स्तरावर पायाभूत आरोग्य सुविधा उभारण्याची गरज आहे. या समस्यांवर लक्ष केंद्रित करून पंतप्रधान चांगली कामगिरी करत आहेत असं मला वाटतं. अन्य देशांना सार्वजनिक आरोग्य क्षेत्र सुधारण्यासाठी भारताकडून शिकण्यासारखं खूप आहे. याचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर होतो. कारण मूल आजारी पडलं तर ते शाळेत लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि मागे पडतं. संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचा फार मोठा परिणाम होतो. म्हणूनच आम्हाला वाटतं की इथं खूप प्रगती करता येईल आणि अध्यक्षपदाचा कार्यभार संपल्यानंतर या कामाचा विचार करण्याच्या शक्यतेबद्दल मी उत्सुक आहे.
मला श्रीयुत अर्जुन यांनी प्रश्न विचारलेला आहे. खूपच चित्तवेधक प्रश्न आहे. त्यांनी विचारलं आहे की मी व्हाईट हाऊसच्या बाहेर एक पर्यटक म्हणून तुमचं एक जुनं छायाचित्र पाहिलंय. जेव्हा तुम्ही सप्टेंबरमध्ये तिथे गेलात तेव्हा तुम्हाला कुठली गोष्ट हृदयाला भिडली? ही गोष्ट खरी आहे की मी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला गेलो होतो तेव्हा व्हाईट हाऊसला भेट देणं नशिबात नव्हतं. व्हाईट हाऊस बाहेर दूर लोखंडाच्या जाळ्या लावलेल्या होत्या. जाळी बाहेर उभं राहून मी छायाचित्र काढलं होतं. मागे व्हाईट हाऊस दिसत होतं. आता पंतप्रधान झाल्यावर ते छायाचित्रही लोकप्रिय झालं. मात्र तेव्हा मी कधी विचार केला नव्हता की मला कधी आयुष्यात व्हाईट हाऊसला जाण्याची संधी मिळेल. मात्र जेव्हा मी व्हाईट हाऊसमध्ये गेलो तेव्हा एक गोष्ट माझ्या मनाला भिडली आणि मी ती कधीही विसरू शकत नाही. बराक यांनी मला एक पुस्तक दिलं जे त्यांनी खूप मेहनत घेऊन शोधून काढलं होतं. 1894 ते पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. स्वामी विवेकानंद जे माझे प्रेरणास्रोत आहेत ते शिकागो इथं गेले होते विश्वधर्म परिषदेसाठी आणि तिथं केलेल्या भाषणांचा तो संग्रह होता. ते पुस्तक त्यांनी माझ्यासाठी शोधून आणलं ही घटनाच माझ्या हृदयाला भिडणारी होती. फक्त एवढंच नाही तर या पुस्तकातली पानं उघडून त्यात काय काय लिहिलं आहे हेही त्यांनी मला दाखवलं. म्हणजेच पूर्ण पुस्तक त्यांनी पाहिलेलं होतं आणि मोठ्या अभिमानानं मला ते म्हणाले की मी शिकागोहून आलो आहे जिथून स्वामी विवेकानंद आले होते. या गोष्टी माझ्या मनाला भिडून गेल्या आणि आयुष्यभर मी त्यांना ठेवा मानेन. कधी व्हाईट हाऊसपासून दूर उभं राहून छायाचित्र काढणं, व्हाईट हाऊसमध्ये जाऊन ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांचं पुस्तक मिळवणं, तुम्ही कल्पना करू शकता की हे सर्व मनाला किती स्पर्शून जाणार आहे. बराक, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे पंजाबमधल्या लुधियाना येथील हिमानी यांचा.
प्रश्न आहे की तुम्ही दोघांनी कधी कल्पना केली होती का की तुम्ही या पदावर पोचाल? मोदीजी, तुम्ही आत्ताच तुमच्या पहिल्या व्हाईट हाऊस भेटीचं वर्णन केलं, ते माझ्या बाबतीतही खरं आहे. मी प्रथम व्हाईट हाऊसला भेट दिली तेव्हा मी देखील त्या लोखंडी जाळ्यांच्या कुंपणाबाहेर उभा होतो आणि आत पाहत होतो. आणि मी कल्पनाही केली नव्हती की मी आत जाईन आणि तिथे वास्तव्य करीन. मला वाटतं मोदीजी दोघांना असामान्य संधी मिळाल्या. मी विचार करतो की अमेरिकेत काय चांगलं आहे किंवा भारतात काय चांगलं आहे, तेव्हा समजतं की एक चहा विक्रेता किंवा केवळ आईच्या छत्राखाली वाढलेला मी आज आपापल्या देशांचं नेतृत्व करीत आहोत. आपल्या दोघांना प्रोत्साहित करणारी गोष्ट म्हणजे लाखो मुलं आहेत ज्यांच्यात गुणवत्ता आहे पण त्यांना शिक्षण मिळत नाही, संधी मिळत नाही. आणि म्हणूनच अशा मुलांसाठी उच्च शिक्षण उपलब्ध करून देणं, त्यांचं आरोग्य चांगलं राखणं यावर भर देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सर्व मुली मुलं तसंच सर्व धर्मांच्या मुलांना संधी उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे. कारण पुढला पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष कोण असेल हे आपल्याला माहीत नाही. तुम्ही त्यांना संधी दिलीत तर ते नक्कीच तुम्हाला आश्चर्यचकित करतील.
धन्यवाद बराक. हा प्रश्न हिमानी यांनी मलाही विचारला होता की तुम्ही कधी या पदावर पोहोचाल अशी कल्पना केली होती का? नाही, मी कधीच कल्पना केली नव्हती. कारण बराक म्हणाले त्याप्रमाणे मी अत्यंत सामान्य कुटुंबातून आलो आहे. मात्र मी बरीच वर्ष सांगत आलो आहे की काहीतरी बनण्याचं स्वप्न पाहू नका. स्वप्न पाहत असाल तर काहीतरी करण्याचं स्वप्न पहा. जेव्हा काही करतो तेव्हा आनंद मिळतो आणि नवं केल्याची प्रेरणा देखील मिळते. केवळ बनण्याचं स्वप्न पाहता आणि बनू शकत नाही तेव्हा निराशेशिवाय काहीही हाती लागत नाही, आणि म्हणूनच मी जीवनात कधीही काहीही बनण्याचं स्वप्न पाहिलं नाही आणि आजही काही बनण्याचं स्वप्न डोक्यात नाही. मात्र काहीतरी करण्याचं स्वप्न नक्कीच आहे. भारत मातेची सेवा करणं, 125 कोटी देशबांधवांची सेवा करणं, याहून मोठं स्वप्न कोणतं असू शकतं? आणि तेच करायचं आहे. मी हिमानीचा आभारी आहे. बराक, तुमच्यासाठी राजस्थानच्या झुंझुनू येथील ओमप्रकाश यांचा प्रश्न आहे. ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठात संस्कृत शिकतात.
मोदीजी, हा एक रंजक प्रश्न आहे. त्यांनी असं विचारलंय की नवीन पिढीचा तरुण हा जागतिक नागरिक आहे, त्याला वेळेचं आणि सीमेचं बंधन नाही. अशा परिस्थितीत आपल्या नेत्याचा, सरकारचा आणि एकंदर समाजाचा काय दृष्टिकोन असायला हवा? मला वाटतं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी जेव्हा या नवीन पिढीकडे पाहतो तेव्हा तुमच्या आमच्या कल्पनेच्या बाहेर ही मुलं जग ओळखतात. त्यांच्या बोटांच्या टोकावर हे जग आहे. ते मोबाईल फोनचा वापर करून माहिती मिळवतात. याचाच अर्थ मला वाटतं की केवळ धोरणं आखून सरकार चालवता येत नाही, तर लोकांपर्यंत पोचून त्यांच्याशी चर्चा करून पारदर्शक पद्धतीनं सरकार चालवण्याची आवश्यकता आहे. भारत आणि अमेरिका यांच्याबाबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली समाजव्यवस्था खुली आहे, आपल्याकडे विश्वास आहे, नवीन कल्पनांचं आदान प्रदान होतं, यातूनच स्थिर समाज उदयाला येतो.
जो प्रश्न बराक यांना विचारला गेला त्यावर मी देखील बोलावं अशी ओमप्रकाश यांची इच्छा आहे. बराक यांनी खूपच छान उत्तर दिलं, ते प्रेरणादायी होतं. मी एवढंच म्हणेन की एकेकाळी विशेष करून कम्युनिस्ट विचारानं प्रेरित लोक होते ते आवाहन करायचे की जगभरातील मजुरांनो एक व्हा. अनेक दशकं हा नारा चालला. मला वाटतं आजच्या युवकांची जी शक्ती आहे ती पाहून मी म्हणेन की युवकांनो जगाला एकत्र राहणं. मला माहीत आहे की त्यांच्यात ताकद आहे आणि ते करू शकतात. पुढचा प्रश्न मुंबईतील CA पिकाशू मुथा यांनी विचारलाय. मुथा विचारत आहेत की तुम्ही कोणत्या अमेरिकन नेत्यामुळे प्रेरित झालेले आहात? लहान होतो तेव्हा भारतातल्या वृत्तपत्रांमध्ये केनेडी यांचं छायाचित्र पाहायचो. त्यांचं व्यक्तिमत्व खूपच प्रभावी होतं. तुम्ही विचारलं की कोणी तुम्हाला प्रभावित केलं, तर लहानपणी मला वाचनाची आवड होती आणि मला बेंजामिन फ्रँकलिन यांचं जीवनचरित्र वाचण्याची संधी मिळाली होती. 17व्या शतकातला त्यांचा काळ. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नव्हते, मात्र त्यांचं ते चरित्र इतकं प्रेरणादायी आहे. एक व्यक्ती आपलं जीवन बदलण्यासाठी समजदारपणे कसे प्रयत्न करते, झोप कमी करण्याच्या पद्धती, कमी खाण्याच्या सवयी, काम करताना नाराज होणं आदी छोट्या छोट्या विषयांवर त्यांनी या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. मी सर्वांना सांगतो की बेंजामिन फ्रँकलिन यांचं आत्मचरित्र वाचा. बहुआयामी व्यक्तिमत्व होतं त्यांचं. ते राजकारणी होते, विचारवंत होते, सामाजिक कार्यकर्ते होते आणि सामान्य कुटुंबातून आलेले होते. शिक्षण देखील पूर्ण झालं नव्हतं, मात्र त्यांनी आजही अमेरिकेच्या जीवनावर आपल्या विचारांची छाप सोडलेली आहे. मला त्यांचं जीवन खरोखरच प्रेरणादायी वाटतं. तुम्हाला तुमच्या जीवनात बदल आणायचा असेल तर यातून तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल. मला जेवढी प्रेरणा मिळाली तुम्हालाही तेवढीच प्रेरणा मिळेल. पुढचा प्रश्न बराक यांच्यासाठी मोनिका भाटिया यांचा आहे.
प्रश्न असा आहे की दोन मोठ्या जागतिक अर्थव्यवस्थांचे नेते म्हणून तुम्हाला कशातून प्रेरणा मिळते आणि दिवसभराच्या कामाच्या दगदगीनंतर तुमच्या चेहऱ्यावर कशामुळे हास्य फुलतं? वा मोदीजी, खूप चांगला प्रश्न आहे. कसं आहे, मी बऱ्याचदा असं म्हणतो की माझ्या टेबलवर येणारा प्रश्न हा दुसरा कोणीही सोडवू शकत नाही. सोपे प्रश्न असतील तर ते माझ्यापर्यंत पोहोचण्याआधी कुणीतरी सोडवले असतील. असेही दिवस येतात की जेव्हा खूप खडतर काळ असतो. दररोज मला एक व्यक्ती भेटते आणि मला म्हणते की तुम्ही माझ्या आयुष्यात बदल घडवून आणलात. ते म्हणतात की तुम्ही आणलेल्या आरोग्य सेवा कायद्यामुळे माझ्या मुलाचा प्राण वाचला. त्यांनी डॉक्टरांकडून निदान करवून घेतलं आणि ट्यूमरवर उपचार झाले, आता तो व्यवस्थित आहे. किंवा ते म्हणतील तुम्ही आर्थिक संकटात आमचं घर वाचवलं, किंवा तुमच्या कार्यक्रमामुळे मला महाविद्यालयात शिक्षण घेता आलं. कधी कधी तुम्ही 4-5 वर्षांपूर्वी केलेल्या कामाबद्दल ते तुम्हाला धन्यवाद देतात, तर कधी कधी त्या गोष्टी तुम्हाला आठवत देखील नाहीत. हां मोदीजी, तुम्ही आधी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही केवळ कार्यालयात बसून न राहता कृतीवर भर दिला तर त्यातून मिळणाऱ्या समाधानाची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. सेवेबद्दल चांगली गोष्ट म्हणजे ती कुणीही करू शकतं. तुम्ही कुणाला मदत केली तर त्यातून मिळणारं समाधान अन्य कोणत्याही आनंदापेक्षा अधिक असेल आणि यातूनच मला अधिकाधिक काम करण्याची आणि आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा मिळते. प्रत्येकाच्याच आयुष्यात कामाच्या ठिकाणी वाईट दिवस येतो, मात्र त्यातून तुम्ही कसे बाहेर पडता यावर तुमचं यश अवलंबून असतं.
खरं आहे बरा, आपण अगदी मनातली गोष्ट सांगितली. आम्ही कोणत्याही पदावर असलो तरी आम्ही देखील मनुष्यच आहोत. अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला प्रेरणा देतात. मलाही माझ्या आयुष्यातली एक घटना तुम्हाला सांगावीशी वाटते. आयुष्यात मी बरीच वर्ष एक प्रकारे भिक्षुकासारखं जगलो. लोकांच्या घरी मला जेवायला मिळायचं, जो मला बोलवायचा तो खायला घालायचा. एकदा एक कुटुंब मला वारंवार घरी जेवायला येण्यासाठी आग्रह करत होतं, पण मी जात नव्हतो. यासाठी नाही की ते गरीब कुटुंब होतं म्हणून, मला वाटायचं मी जेवायला गेलो तर त्यांच्यावर अधिक बोजा पडेल. मात्र त्यांचं प्रेम, त्यांचा आग्रह इतका होता की मला त्यांच्या पुढे झुकावंच लागलं आणि मी त्यांच्या घरी जेवायला गेलो. एक लहानशी झोपडी होती. मी जेवायला बसल्यावर त्यांनी मला बाजरीची भाकरी आणि दूध दिलं, पण त्यांचा लहान मुलगा दुधाकडे पाहत होता. असं वाटत होतं की त्या मुलानं कधी दूध पाहिलं नव्हतं. मी त्वरित दुधाची वाटी त्या मुलाच्या हातात दिली आणि त्यांनी एका क्षणात ते दूध पिऊन टाकलं. त्याच्या घरचे लोक नाराज झाले की तो दूध प्यायला म्हणून, आणि मला नाही वाटत की त्या मुलानं आईच्या दुधाशिवाय कधीही दुसरं दूध प्यायलं असेल. मला चांगलं खाऊ घालण्याच्या हेतूनं त्यांनी दूध आणलं होतं. आता यातून मला प्रेरणा मिळाली की गरीब झोपडीत राहणारी व्यक्ती माझ्यासाठी एवढी चिंता करते, तर मला देखील माझं आयुष्य अशा लोकांसाठी जगायला हवं. तर याच गोष्टी आहेत ज्या प्रेरणा देतात. बराक यांनीही अतिशय सामान्य मनाला काय काय वाटतं ते सांगितलं. मी बराक यांचा आभारी आहे, त्यांनी आपला एवढा अमूल्य वेळ दिला. मन की बात ऐकणाऱ्या देशवासियांचाही मी आभारी आहे. मला माहिती आहे भारतात प्रत्येक घरात प्रत्येक गल्लीत रेडिओ पोहोचलेला आहे आणि ही खास मन की बात हा आवाज कायम घुमत राहील. माझ्या मनात विचार आला आहे जो मी तुमच्यासमोर मांडतो. माझ्यात आणि ओबामा यांच्यात जो संवाद झाला त्याचं ई बुक काढावं. माझी इच्छा आहे की जे मन की बात कार्यक्रमाचं आयोजन करतात त्यांनी ई बुक काढावं. मी तुम्हा श्रोत्यांनाही सांगेन की ज्यांनी हा कार्यक्रम ऐकला आहे त्यांनी यात सहभागी व्हावं. यातून जे सर्वोत्तम 100 विचार मिळतील त्यांनाही या पुस्तकात जोडून ई बुक काढावं. माझी इच्छा आहे की तुम्हाला ट्विटर, फेसबुक, ऑनलाईन लिहायचं असेल तर #YesWeCan या हॅशटॅगच्या मदतीनं आम्हाला लिहा. एलिमिनेट पॉवर्टी #YesWeCan, क्वालिटी हेल्थ केअर टू ऑल #YesWeCan, यूथ पॉवर विथ एज्युकेशन #YesWeCan, जॉब फॉर ऑल #YesWeCan, ग्लोबल पीस अँड प्रोग्रॅम #YesWeCan या टॅगलाईनसह तुम्ही आपले विचार, अनुभव, भावना आमच्यापर्यंत पोहोचवा. यातील सर्वोत्तम 100 विचार आम्ही निवडू आणि मी आणि बराक यांनी जे विचार मांडले त्यात ते जोडू. आणि मला वाटतं ही मन की बात आपल्या सर्वांची मन की बात बनेल. मी पुन्हा एकदा बराक यांचे खूप खूप आभार मानतो. तुम्हा सर्वांचेही खूप आभार. आणि 26 जानेवारीच्या पवित्र दिनी बराक यांचं इथे येणं माझ्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे, देशासाठीही अभिमानाची गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद.
श्रोतेहो, आत्ताच आपण मन की बात या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी संयुक्तपणे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.